आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यभरात होळी धुलीवंदन उत्साहात, रंगोत्सवाचाही जल्लोष. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीत राज्य दुसऱ्या स्थानी. अक्षय ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्यानं कर्ज पुरवठा करण्यात भारताचा पुढाकार. 375व्या बीज सोहळ्यासाठी देहू नगर पंचायतीकडून जय्यत तयारी. आणि विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यभरात काल ठिकठिकाणी होळी आणि नंतर धुलीवंदनाच्याच दिवशी रंग खेळण्याचा उत्साह दिसून आला. महाराष्ट्रातली रंगपंचमीची परंपरा काहीशी डावलत धुलीवंदनालाच रंग खेळणारी तरुणाई संपूर्ण राज्यभरात दिसून आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनीही काल रंगोत्सव साजरा केला. पुण्यात काल भोई प्रतिष्ठानकडून विशेष मुलांसाठी रंग बरसे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अनाथ, एचआयव्ही बाधित, गतिमंद, दिव्यांग, देवदासी भगिनींची मुलं, डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्या मुलांबरोबर रंगोत्सव साजरा करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील यात भाग घेतला. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातल्या पोरी गावात संत गदाजी महाराजांच्या यात्रेत विदर्भात प्रसिद्ध असलेली गोटमार होळी रंगली. यवतमाळमध्ये बंजारा समाजाचा रंगोत्सव काल पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतरांगांमधील आदिवासींची राजवाडी काठीची होळी काल सकाळी 5:30 प्रज्वलित करण्यात आली. ऐकूया त्याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतरांगांमधील आदिवासींची प्रसिद्ध अशी राजवाडी काठीची होळी आता प्रज्वलित करण्यात आली आहे. आदिवासी समाजामध्ये या होळीबद्दल मोठी आस्था असल्यानं आदिवासी बांधव या होळीला आवर्जून उपस्थित राहतात. 1242 मध्ये काठी संस्थानचे राजे उमेदसिंग यांनी सातपुड्यातील आदिवासी बांधवांना एकत्र करत या काठीच्या राजवाडी होळीला सुरुवात केली होती. तेव्हापासून सुरू असलेल्या विधी परंपरेनुसार ही काठीची राजवाडी होळी साजरी होत आली आहे. या होळीसाठी आदिवासी बांधव मोरख्या, बुधा, बाबा, डहानकोर अशी विविध रूप धारण करतात. यात ब्रह्मचर्याचे पालन करून हे वस्त्र आणि साज चढवलेले आदिवासी बांधव 5 होळी केल्यानंतरच हा साज उतरवतात आणि त्यानंतरच ते स्नान करतात. या काळात खाटेवर सुद्धा झोपत नाही. आज सकाळी काठी संस्थानाच्या होळीनिमित्त हजारो बांधव पारंपरिक वेशभूषेत ढोल, बिजरी, घुंगरीच्या तालावर थिरकताना दिसून आले. आणखीन 15 दिवस सातपुड्यात होळीचा ज्वर दिसून येणार आहे. या होळीला पाहण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातील अनेक पर्यटक देखील दाखल झाले होते. विशेष म्हणजे या होळीचा दांडा जर पूर्व दिशेला पडला तर तो आदिवासी संस्कृतीमध्ये शिवसंकेत मानला जातो. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार.
दरम्यान ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये रंग खेळून झाल्यानंतर उल्हास नदीत पोहायला गेलेल्या 4 अल्पवयीन तरुणांचा काल बुडून मृत्यू झाला. ही सर्व मुलं 10वीत शिकत होती. अक्षय ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य क्षेत्र कर्जामध्ये समाविष्ट करून त्यांना वित्त पुरवठा करण्यात भारतानं पुढाकार घेतला असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे. हवामान बदलामुळे निर्माण होणारे धोके आणि वित्त पुरवठा या विषयावरील एका चर्चासत्रात ते काल नवी दिल्लीत बोलत होते. या धोरणामुळे सौर ऊर्जा प्रकल्प, पवनचक्क्या, सूक्ष्म जलविद्युत प्रकल्प आणि अपारंपरिक ऊर्जेवर आधारित सार्वजनिक सुविधा यासारख्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांना कर्ज पुरवठा करणं सुलभ होत आहे. याद्वारे हवामान बदलाविरुद्धच्या देशाच्या लढ्याला आणखी गती मिळत असल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं. प्रधानमंत्री गतीशक्ती अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग गटाच्या 89व्या बैठकीत काल रस्ते, रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रातल्या प्रमुख पायाभूत सेवा प्रकल्पांचं मूल्यांकन करण्यात आलं. यात बदलापूर कर्जत दरम्यान 3र्या आणि 4थ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यामुळे मुंबई पुणे सोलापूर मार्गावरची प्रवासी आणि मालवाहतुकीची कोंडी दूर व्हायला मदत होईल. तसंच बदलापूर, माथेरान आणि कर्जत सारख्या भागात राहणाऱ्या नागरिकांना मदत होईल. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,92,936 सौर ऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्रानं देशभरात दुसरं स्थान मिळवल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांवर दिली आहे. गेल्या वर्षी 13 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या योजनेत देशभरात 10 मार्च 2025 पर्यंत 10,09,000 सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले. या योजनेत महाराष्ट्र आपलं योगदान देत राहील, तसंच 2026-27 पर्यंत 1 कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे महापालिकेला चालू आर्थिक वर्षात जानेवारी अखेर आतापर्यंतचं विक्रमी म्हणजे 6,400 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळालं आहे. मार्च अखेरपर्यंत त्यात आणखी वाढ होणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत राहण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचं मुख्य वित्त आणि लेखा अधिकारी उल्का कळसकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. त्या म्हणाल्या,
पुणे महानगरपालिका ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठी महानगरपालिका झालेली आहे. आर्थिकदृष्ट्या देखील ही मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकाची महापालिका म्हणून ओळखली जाते. 2024-25 मध्ये जानेवारी अखेर महापालिकेचं उत्पन्न हे जवळजवळ 6,400 कोटीच्या पुढे गेलेलं आहे. हे सद्यस्थितीतलं महापालिकेचं विक्रमी उत्पन्न आहे. अशीच पुढील वाटचाल करून मार्च अखेरीस या उत्पन्नात जास्तीत जास्त वाढ करून हायेस्ट उत्पन्न मिळवण्याचा आमचा प्रयत्न असेल. याच वेळेस जी विविध कामं महापालिकेमध्ये होतात त्यामधून काही डिपॉझिट आमच्याकडे जमा होत असतात. या डिपॉझिटच्या व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट करून त्याच्या ठेवीच्या रूपात याच्यामधून देखील उत्पन्न मिळवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न चालू असतो. सध्या देखील आमच्या ठेवी साधारण 4 ते 4,500 कोटीच्या आहेत आणि त्यामधून आम्ही 200 ते 225 कोटी पर्यंतचं उत्पन्न आम्ही मिळवलेलं आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठ गमन अर्थात बीज सोहळा उद्या रविवारी क्षेत्र देहू इथं होत आहे. यंदा 375वा बीज सोहळा असून या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी देहू नगरपंचायतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. गावात स्वच्छतेची कामं करण्यात आली असून इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात आली आहे. सध्या देहू माळवाडी विठ्ठलवाडी आणि इंद्रायणी नदीकाठी गाथापारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहेत. नगरपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घारगे यांनी दिली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्यातर्फे देहू इथं जाण्यासाठी जादा बस गाड्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 1,303 गावांमध्ये गेल्या सलग 3 वर्षांमध्ये हिवताप अर्थात मलेरियाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, त्यामुळे ही गावं कीटकजन्य आजार मुक्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. नियमित सर्वेक्षण उपाययोजना आणि आरोग्य शिक्षण या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी करत असलेल्या एकत्रित प्रयत्नातून हे साध्य झालं आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठले यांच्यासह जिल्हा हिवताप अधिकारी डॉ संतोष यादव आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. जर्मन भाषा मराठीतून शिकता यावी यासाठी बालभारतीनं जर्मन कोर्सबुक म्हणून नुकतंच एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. यामध्ये मूलभूत जर्मन भाषा मराठीतून शिकता येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील जवान सुनील गुजर यांना सेवा बजावत असताना मणिपूर इथं झालेल्या भूस्खलनात वीरमरण आलं आहे. सुनील गुजर पुण्याच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्य दलात 2019 भरती झाले होते. त्यांचं पार्थिव शरीर आज रात्री पुण्यात आणण्यात येणार असून उद्या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ पीतांबर सरोदे यांचं अल्प आजारानं काल नंदुरबार इथं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. साने गुरुजींच्या विचारांचा पगडा असलेले गांधीवादी साहित्यिक म्हणून डॉ पीतांबर सरोदे यांची ओळख होती. आकाशवाणीच्या जळगाव आणि धुळे केंद्रावरून 50 व्याख्यानं आणि चर्चासत्रांमध्ये सरोदे यांनी सहभाग घेतला होता. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात काल पारा 39 ते 40 अंशांच्या आसपास होता. सोलापुरातही काल तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवलं गेलं. आज विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यभरात होळी धुलीवंदन उत्साहात, रंगोत्सवाचाही जल्लोष। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीत राज्य दुसऱ्या स्थानी। अक्षय ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्यानं कर्ज पुरवठा करण्यात भारताचा पुढाकार। 375व्या बीज सोहळ्यासाठी देहू नगर पंचायतीकडून जय्यत तयारी। आणि विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।